बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालक शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व असतात. तसेच त्यांच्यामध्ये प्रेम, लोभ आणि राग इत्यादींचे प्रमाण त्यांच्यामध्ये कमी राहते. हे बालकांचे वैशिष्ट्य आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.